कधीतरी सहन होत नाही, थकून अस्वस्थ होत आपण आपले विषय गोंडावून ठेवायचे. समोर समुद्रकिनारा दिसतो आहे, उजव्या हातात विस्की ऑन रॉक्स मिसळते, डाव्या हातातल्या सिगरेटचा धूर होतो आहे. आपण त्या जुन्या गाण्यातल्या तथ्य आजमून पाहायचं. मैं फिक्र को धुए में उडाता चला गया, कदाचित खरं असेल. माहीत नाही जमतं आहे का दुःखापासून वेगळं व्हायला, जमतं आहे का? का होतो स्पर्श दुखरा हा जरासा, का होतो स्पर्श दुखरा हा जरासा, मग हा दुरावा का पुन्हा ओढवावा. वळून या अंतरांचे का उरावे उसासे, वळून या अंतरांचे का उरावे उसासे, का पळूनी बिलगण्याचा पुन्हा पुन्हा मोह व्हावा. तुझा गंध अजूनही का घालतो रुंजी, तुझा गंध अजूनही का घालतो रुंजी, तुझा स्पर्श का हा उमटवी शहारा, नजर भेट होता तुझी या क्षणाला, नजर भेट होता तुझी या क्षणाला, का थेंब ओल्या डोळ्यांना शोध लागे किनारा. दुःखाचे हे किनारे विकल का न व्हावे, दुःखाचे हे किनारे विकल का न व्हावे, ओढ समुद्राची त्यास नेहमी पहावे, येऊन अलगद स्पर्श त्यांचा व्हावा, येऊन अलगद स्पर्श त्यांचा व्हावा, निमग दुरावे दुरावे फक्त दुरावे सहावे. आर्त दाटलेले कधी मेघ भरून येतात, आर्त दाटलेले कधी मेघ भरून येतात, थेंब पावसाचे मग त्या फुलांवरून जातात. दिवस पावसाचे कधी भिजायाचे होते, दिवस पावसाचे कधी भिजायाचे होते, तेच थेंब अश्रूतून आता किती वाहत जातात. ढळत चालली रात्रींची चाहूल सारी, ढळत चालली रात्रींची चाहूल सारी, भीती दाटलेली पुन्हा पहाटे यावी, सकाळी आता पुन्हा तुलाच पाहणे, सकाळी आता पुन्हा तुलाच पाहणे, सहणे हा दुरावा अन प्रीतीचा दंश हा विषारी, प्रीतीचा दंश हा विषारी.